नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. आसामच्या बोडोलँड टॅरिटोरियल काउन्सिलच्या मुखेल कार्यकारी वांगडी म्हणून सोपूत घेतल्या खातीर आयज हाग्रामा मोहिलारी हांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अभिनंदन केला. सोशल मिडिया संदेशान श्री मोदी हांणी मोहिलारी हांका आणि तांच्या पंगडाक कार्यकाळा खातीर शुभेच्छा दिल्यात. प्रधानमंत्र्यांनी म्हटलां की मोहिलारी हांचे काउन्सिल आणि आसाम सरकार परिषदेक पाठबळ दीत रावतले आणि चौफेर उदरगत सुनिश्चित करपा खातीर एकवटीतपणान काम करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेपाळान उटंगराच्या पावसाक लागून जाल्ल्या जिवीतहानी आणि लुकसाणीविषयी खर दुख उक्तायला. प्रधानमंत्र्यांनी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत म्हटलां की ही घडणूक खूप त्रासदायक असा. या कठीण वेळार भारत नेपाळाचे लोक आणि सरकारा वांगडा उभो रावतलो. एक इष्ट शेजारी देश म्हण नेपाळाक शक्य ती मजत करपाक भारत कटिबद्ध असा, असे प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशांत म्हटलां. महाराष्ट्रात व्हड पाऊस आणि हुवाराक लागून शेतवडीचे व्हड प्रमाणात लुकसाण झालं. महाराष्ट्र सरकारान लुकसाणीचो सविस्तर अहवाल सादर केल्या उपरांत केंद्र कसलोच कळाव करिनासतना शेतकारांक व्हड प्रमाणात मजत करपाची घोषणा करतले, असे केंद्रीय घर आणि सहकार मंत्री श्री अमित शहा हांणी आश्वासन दिला. आयज अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोणी हांगा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील हांच्या पुतळ्यांचे अनावरण करून आणि नूतनीकरण केल्या पद्मश्री डॉ विठ्ठलराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उक्तावण केल्या उपरांत ते उलयताले. केंद्र सरकारान 2025-26 अर्थिक वर्षा खातीर 3,132 कोटी रुपयांची मजत मंजूर केल्या, अशी माहिती श्री अमित शहा हांणी दिली. हातूंतल्यान एप्रिलांत 1,631 कोटी रुपया वितरीत जाल्ले, तातूंत महाराष्ट्रा खातीर 215 कोटी रुपयांचे खाशेले पॅकेज दिल्ले. रिणाची वसुली तात्पुरती स्थगीत करप, परिक्षांनी विद्यार्थ्यां खातीर सवलती दिवप, असे जायते निर्णय घेतल्यात, असे ताणी मुखार सांगले. या कार्यावळीक महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखेलमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि हेर मानेस्त हजीर आशिल्ले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल फाल्यां सावन कतारातल्या दोहा शाराक 2 दिसांची भेट दितले. या भेटी वेळार श्री गोयल आपल्या समकक्ष शेख फैसल बिन थानी बिन फैफल अल थानी हाचे वांगडा कतार भारत संयुक्त आयोग बसकीच्या आयोगाचे अध्यक्षपद वेपार आणि वाणिज्य आयोगाचे अध्यक्षपद सांभाळटले. भारत कतार कडेन आशिल्ल्या वेपार आणि गुंतवणूक संबंधाक कितले महत्व दिता ते मंत्रिमंडळाच्या भेटीतल्यान स्पष्ट जाता, असे वाणिज्य आणि उद्देग मंत्रालयान सांगले. हे भेटी दरम्यान मंत्री कतार चेंबर आणि कतार बिझनेसमॅन असोसिएशनातल्या हेर कतार मानेस्त आणि वयल्या पावड्यावेल्या व्यावसायिकांकूय मेळटले. भूतानान आयज सकाळी आमोचू न्हंयच्या वाठारांत अचकीत हुंवार आयिल्ल्यान जायतीं कुटुंबां आनी कामगार भूतानाच्या तात्पुरत्या घरां आनी कामगार शिबिरांत आडकून पडल्यात. हवामानाची परिस्थिती प्रतिकूल असून लेगीत भूतानाचे अधिकारी आणि भारतीय लष्कर हांचे मदीं एकवटीत बचाव यत्नांतल्यान सगळ्या पिडीत लोकांक सुरक्षीत सुवातेर हाडपाक यश आयले. कोळसो आनी खाण मंत्री जी किशन रेड्डी फाल्यां अरुणाचल प्रदेशातल्या पयल्या वेवसायीक कोळसो खाण नामचीक नामफूक कोळसो ब्लॉकचे भूमिपूजन करतले, अशी माहिती कोळसो मंत्रालयान दिल्या. या खणींतल्यान राज्याक दर वर्सा 100 कोटी रुपया परस अधिक महसूल मेळपाची अपेक्षा आसा, जाका तरणाट्यांक रोजगार मेळटलो. हो उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या पूर्वेकडल्या दृष्टीकोन सक्षमीकरण कायदो परिवर्तन ह्या विचाराक मुखार व्हरता, असे मंत्रालयान म्हटला. नामचीक नामफूक कोळसो खाणीची सुरवात म्हळ्यार उदरगत पर्यावरणशास्त्र, देशाची उर्जा सुरक्षा, भौशीक कल्याण आणि आत्मनिर्भर भारत हाचे एकवटीत स्वरूप आसतले. फाल्यांच्या कार्यावळींत मंत्री रेड्डी 100 झाडां लावपाच्या उपक्रमांत वांटेकार जातले. आयज अबुधाबी हांगच्या खलिफा बिन आझेद स्टेडियमाचेर जाल्ल्या ऑल एन मास्टर 2025 बॅडमिंटन सर्तीन बायलां एकेरी खेळांत भारतीय बॅडमिंटनपटू श्रियांश वली शेट्टीन ट्रॉफी जिखली. ऑल इंडियन फायनलीन श्रियांशीन तिचे सहकारी तस्मीन हाचो 15-21, 22-20, 20-22 असो पराभव केलो. हवामान. ईशान्य अरबी दर्यान तयार जाल्ल्या शक्ती ह्या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असा. फुडल्या कांय दिसांत ते चड शक्तीशाली जावपाचो अदमास हवामान विभागान उक्तायला. मुंबय, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्या खातीर चक्रीवादळाचो इशारो दिला. 7 ऑक्टोबर मेरेन उत्तर कोंकण दर्यादेग वाठारांत जोराचो वाऱ्यासयत उटंगराचो पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आणि इतल्यात ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. तो मेरेन नमस्कार.